प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्यारो भाई टेंसे लखने सचो सरी कार्यक्रम ते अमट मीवा उन्दी बार फिर स्वागत क्या तोड़म अने अमट आशा क्या तोड़म कि इमट सब प्रभु ईशु न दया ते अच्छा भलो है युट होए और इत कार्यक्रम तुन के जना बात ते मिया मन ते बांगे भी विचार को आईतं होए या फिर मीवा बांगे भी विनती निवेदन होए ते इमट मा कुन जरूर बते किट अने अमट मी नल प्रभु ईसुन से बिंती कम सिर्फ मां विश्वास प्रभु पर ही मजबूत आना चाहिए तुबड़ भैर टनी से लखनिट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन तक कार्यक्रम तुन शुरू किया नमुन ने प्रभु ईसुन से बिंती कम परमेश्वर दाऊनी अमट सब उन बार फिर नी करू माई तुरा उन्हें अमर ने कुन अव सब बरकत न लाई धन्यवाद से तुरा बवे निमा मावा जिंदगी ते सीतोनी प्यारो प्रभु नी इत घड़ी ते मावनी से बिनती आन की पवित्र आत्मा ता शक्ति ताल माकुनी ता समझ सिम की अमर सब निवंग जीव तो वचन गुनु ओंडे भी गहरो तल पुंजी सके माई को ओंडे येर सब किंजन वाले भाईला अनि सिलग न डूमते बड़े बीमार हुई बड़े परेशानी ते हुई बड़े तंगी ते हुई ते इमा वड़ंग सब मुसीबत नो हटे किसीम अने वोड़ सब तुन खूब बरकत सिम धन्यवाद प्रभु नी इमा मावा भिंती तुन केंस थी अमट निकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत भिंती तुन ईसु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्यारा दोस्त लोड़िक पिजड़ा कार्यक्रम ते अमट पुरानो नियम तल आमोस ता किताब तल अदना उन्दी पाठ तल अपनो अध्ययन तुन कीता उन्हें नैन भी अमट अपनो कार्यक्रम ते आमोस ता किताब तले अदना उन्दी पाठता सारुं वचन तल अरिकुन चौदह वचन लुगुस विचार की काम ते इमट सब ये वचन कुनु पड़ा ध्यान तल की जट प्रभु जी मिवा रून रचड़े मिया खेती बाड़ी ते उन्हें मिवा सब काम धंधों ने भी खूब बरकस यानुल ਤੇਰਨਾ ਮੀਹ ਨਾਲ ਉਂਦੀ ਮੇਲਾ ਫਿਰ ਅਰੀਕੁਨ ਵਾਤੋ ਨਾ ਪ੍ਰਭੂ ਈਸ਼ੂ ਨਾ ਇਹ ਸੱਚੋ ਅਨੇ ਜੀਵ ਤੋ ਵਚਨ ਕਨੂ ਪਿਆਰੋ ਭਾਈ ਯਦਿ ਇਮਟ ਵੀ ਪ੍ਰਭੂਨ ਪਰ ਰੋ ਸੱਚੋ ਮਨ ਤਲ ਵਿਸ਼ਵਾਸ ਕੀ ਕਿਟ ਤੇ ਵੋਲ ਮੀਵਾ ਜੀਵਤੁਨ ਵੀ ਪੂਰੋ ਰੀਤੀ ਤਲ ਬਦਲਿਕ ਸਿਆਨੁਲ ਓਂਡੇ ਮੀਵਾ ਵੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਪੜੰਗ ਪੜੰਗ ਕਾਮ ਕਿਆਨੁਲ ਆਮੋਸ ਤਾ ਕਿਤਾਬ ਦੇਨਾ ਉਂਦੀ ਪਾਠਤਾ ਸਾਰੂ ਵਚਨ ਤਲ ਅਰੀਕੁਨ ਆਠ ਵਚਨ ਲੁਗੋਸ ਇਹ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਯਦਿ ਮੀ ਕਰੂੰ ਪਵਿੱਤਰ ਪੋਤੀ ਹੋਏ ਤੇ ਇਮਟ ਵੀ ਨਾ ਸੰਗਨੇ ਇਹ ਵਚਨ ਨੂੰ ਹੁੜ ਸਕੇ ਮਾਈ ਤੁਰੀ ਓਂਡੇ ਅੰਨਾ ਮੀ ਨਲ ਇਹ ਵਚਨ ਨੂੰ ਪੜੇ ਮਾਸਰੇ ਮਾਤੋ ਨਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇਹ ਨਿੰਤੋ ਲਈ ਕਿ ਅੰਨਾ ਮੂੰਦ ਬੜੰਗ ਬਲਕਿ ਨਾਲੂ ਗੁਨਾ ਨਾ ਕਾਰਨ ਤਲਾਨਾ ਵੋੜਕ ਨਾ ਡੰਡਲ ਛੋੜੇ ਕੀ ਕਾ ਬਾੜੇ ਕੀ ਵੋੜ ਸਭ ਲੋਗੋੜੁਨ ਗੁਲਾਮ ਬਨੇ ਕਿ ਸਿਕੋਨ ਵੋ ਤੁੜ ਓਂਡੇ ਵੋੜਕ ਨੂੰ ਐਦੋਮ ਤਾ ਬਸ ਤੇ ਕਿਆ ਨਾ ਚਾਹੇ ਮਾਤੋੜ ਇਦਨ ਲਈ ਅੰਨਾ ਅਦਨਾਰਤਾ ਨਾਲੂ ਟਿਖਾਕ ਬਨੇ ਮਾਤਾ ਦੀਵਾਲ ਤੇ ਕਿਸ ਲੱਕੀ ਕਾ ਓਂਡੇ ਵੋ ਨਾ ਰੋਨ ਕੜੂਸੀ ਦਲ ਅੰਨਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਅਸਦੋਤ ਤੇ ਮੰਦਨ ਵਾਲੇ ਓਂਡੇ ਅਸਕਲੋਨ ਤੋੜ ਰਾਜਪਾਟ ਤੇ ਡੰਡ ਸਿਆਲ ਵਾਲੇ ਨਾਹੀ ਨਾਚ ਕਿਸੀ ਵਾਟ ਕਾ ਅੰਨਾ ਆਪਣੋ ਈ ਤਲ ਖਿਲਾਫ ਤੇ ਤਾਕਸੂ ਕਾ ਓਂਡੇ ਬਾਪ ਵੀ ਬਚੇ ਮਾ ਤੋੜ ਪਲਿਸ ਤਿੜ ਜਨਾਲੋੜ ਨਾਸਾਸੀਆਂ ਦਾਨੋੜ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਖੁਦ ਇਤ ਦੇ ਵਚਨ ਤੁਨ ਵਹਿਤੋ ਲਈ ਗਾਜਾ ਨਾ ਮੂੰਦ ਬਲਕਿ ਨਾਲੂ ਗੁਨਾ ਨਾ ਕਾਰਨ ਤਲ ਬਹੁ ਨ ਮਠ ਮੁੰਨੇ ਵੰਕੀ ਤੋੜੰਗ ਕੀ ਇਦੁੰਦੀ ਖੂਬ ਹੀ ਜ਼ਿਆਦਾ ਮਾਂਦੀ ਵਾਲੇ ਚੁੱਡੁਲ ਮਾਂਦੀ ਹੈ ਇਹਦੇ ਨਾ ਮਤਲਬ ਹੈ ਕਿ ਈਗਾ ਬਸ ਜਰਾਸੋ ਹੀ ਗੁਨਾ ਤਾਂ ਬਾਰੇ ਤੇ ਪਤਾ ਲੱਗੀ ਤਾਈ ਅਸਲੀ ਮਾਂਦੀ ਤੋ ਇਦਾਨ ਕੀ ਪਾਪ ਓਂਡੇ ਵੀ ਪਾਪੀੜਾ ਅਟਕਾਨੇ ਚੀ ਅਤਾਈ ਗਾਜਲ ਪਲਿਸਤਿਆ ਤੇ ਕੀ ਪਲਿਸਤੀ ਰਾਜਪਾਟ ਤੇ ਮੰਜੀਤਾ ਪਲਿਸਤੀੜਾ ਖਿਲਾਫ ਨਿਆਂ ਭਗਤ ਬਨੇ ਕਿਆ ਨਾ ਕਾਰਨ ਮੰਜੀਤਾ ਬੋਲ ਇਸਰਾਇਲ ਲੜੁਨ ਈ ਤੋੜੁਨ ਵਸਿਕੁਨ ਗੁਲਾਮ ਬਨੇ ਕਿਆ ਤਾ ਐਦੋ ਮੁੰਡੇ ਫੋਨੇਸਿਆ ਤਾ ਕਹੀਦੇ ਮਮਸਿਤਾ ਫੋਨੇਸਿਆ ਜਨਾ ਲੋੜ ਕੋ ਪੜੋੜ ਵੇਪਾਰ ਕਿਆਨ ਵਾਲੜ ਮੰਜੀ ਤੋੜ ਬੋਲ ਇਸਰਾਇਲ ਲੜੁਨ ਈ ਤੋੜ ਜਨਾ ਲੜੁਨ ਲੜਾਈ ਤੇ ਬੈਸਿਮਤ ਤੋੜ ਬੰਦੀ ਨ ਰੂਪ ਤੇ ਉਹਨੇ ਗੁਲਾਮ ਬਨੇ ਕਿ ਸੀ ਏ ਤੋੜ ਬੋੜ ਬੋੜ ਉਨ ਪੂਰੋ ਦੁਨੀਆ ਤੇ ਮੁਸੀਮਤ ਤੋੜ ਇਹਦੇ ਕਾਰਨ ਤਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਵਨ ਕੀ ਤੁਲ ਕੀ ਬੋ ਨਾ ਕਾਮ ਪਲਿਸਤਿਆ ਤਾ ਨਿਆਏ ਕਿਆ ਨਾ ਹੈ ਇਤ ਪੜਾ ਹੀ ਚੱਕਰੇ ਕਹਿਣ ਵਾਲੇ ਮਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਗਾਜਾ ਪੱਟੀ ਜੋ ਉਂਦੀ ਅਰਬ ਤਾ ਹਿੱਸਾ ਆਂਦੂ ਨਿਰਡਪ ਅਖਤ ਤੇ ਇਸਰਾਇਲ ਕਨਾ ਕਬਜ਼ਾ ਤੇ ਹੈ ਬਹੁ ਨੀ ਮਠ ਪੁਨ ਤੋੜੀ ਕਿ ਇਸਰਾਇਲ ਤੁਨ ਅਧ ਹਿੱਸਾ ਤਾ ਸੰਗ ਉਂਦੇ ਸੱਚੋ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਹੈ ਪਰ ਅਸਦੋਤ ਓਂਡੇ ਅਸਕਲੂਨ ਇੰਗਾ ਵੀ ਇਸਰਾਇਲ ਤੇ ਹੈ ਨੇਟੇ ਬਖਤ ਤੇ ਆਮ ਅਠੂੜੀ ਤੁੜਮ ਕੀ ਅਸਦੋਤ ਤੇ ਉਂਦੀ ਖੂਬ ਪੜਾ ਨੀਂਦਾ ਕੁਆ ਓਂਡੇ ਇਦੇ ਨਾ ਕਾਰਖਾਨਾ ਹੈ ਯੂ ਓਂਡੇ ਅਗਾ ਉਂਦੀ ਨਯੋ ਬਨੇ ਕਹਿਣ ਵਾਲੇ ਚੀਜ਼ ਵੀ ਹੈ ਅਸਦੋਤ ਤਾਂ ਬਾਰੇ ਤੇ ਯੂ ਨਹੀਂ ਕਿ ਇਦ ਹਾਈਫਾ ਤੇ ਵੀ ਜ਼ਿਆਦਾ ਕਾਮ ਕਨਾ ਸਮੁਦਰ ਜਾਚ ਕਨਾ ਠਹਿਰੇ ਮਾਇਨਾ ਜਗਾ ਆਸੀ ਦਲ ਅਸ਼ਕਲੂਨ ਅਸਦੋ ਤਲਸੀ ਦੋ ਦੱਕਿਨ ਹਿੱਸਾ ਥੇ ਯੂ ਉਹਨੇ ਨੇਟਾ ਬਖਤ ਤੇ ਵੀ ਇਹ ਮਟਕ ਗਾ ਦਾਗੋਨ ਮੰਦਿਰ ਤਬਚੇ ਮਾ ਤਹਿਸਾ ਉਹਨੇ ਟੁਕੜਾ ਹੁੜ ਸਕੇ ਮਾਈ ਤੁਰੇ ਇਹ ਜਿੱਤੋ ਵੀ ਜਗਾ ਨਾ ਬਾਰੇ ਤੈਨਾ ਬਦੇ ਗਿਆ ਤੋ ਨਾ ਯੂ ਸਭ ਸੱਚੋ ਜਗਾ ਆਂਦੂ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਨਿਆਏ ਇਹ ਪੂਰੋ ਜਗਨ ਪਰੋ ਬਿਲਕੁਲ ਅਹੂਨੇ ਵਾਤੂ ਬਹੁਨ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਵੰਕੀ ਤੋਲਾਈ ਗੁਲਵੰਸੀ ਰਹਿਮਾ ਤੁਲਕੀ ਅੰਨਾ ਗਾਜਾਨਾ ਰਾਜ ਕਿਆਨ ਵਾਲੇ ਨਾਰ ਤੇ ਕਿਸ ਲੱਕੀ ਕਾ ਓਂਡੇ ਵੋ ਨਾਰਕ ਨੂੰ ਬਸਮ ਕਿਸੀ ਵਾਟ ਕਾ ਹਿਜਕਿਆ ਨਾ ਰਾਜਪਾਟ ਤਾ ਪੁਰਾਨੋ ਪੀੜੀਤਾ ਬਖਾਨ ਤੇ ਅਮਟ ਪੜੇਮਾਈ ਤੋੜਮ ਕੀ ਹਿਜਕਿਆਲ ਪਲਿਸਤੀੜੰਗ ਗਾਜਾ ਓਂਡੇ ਵੋੜਕ ਨਾ ਹਦ ਲੁਗੋਸ ਕੇਪਨ ਵਾਲੇ ਗੁੰਮਟ ਓਂਡੇ ਨਾਰ ਵਾਲੇ ਲੁਗੁਸ ਜਿੱਤੋਲ ਇਦੇ ਵਚਨ ਦੂਸਰੋ ਰਾਜਾ ਨਾ ਕਿਤਾਬ ਤਾ 18 ਪਾਠ ਤੇ ਲਿਖੇ ਮਾਤਾਈ ಈ ಪುರಮಾನ್ ದಿನಲ್ ಮಾಕು ಬತಲಾಗಿದ್ದಾಯಿ ಬಹುನಿಜ್ಕ್ಯಾಲ್ ಅವು ಸಬ್ ಕಾಮ್ಕನು ಕಿಸಾನು ನಾಸ್ಕಿಸಿ ತೋಲ್ ಆಮ ಜೋ ಕಿ ವಾಯನ್ ವಾಲೆ ವಖತ್ತ ಬಾರತ್ತೆ ವಂಗ್ ತೋಲ್ ಉನ ವನ್ಕ ನ ಮಾಂದಿಂಗ್ ಸಚ್ಚೋ ಪಸಿತು ಓ ಜಿತ್ತೋ ಬಿ ಮಾಂದಿನು ವನ್ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಔ ಸಬ್ ಸಚ್ಚಿ ಮಾಂದಿಂಗ್ ಪಸಿತು ಇದ್ದೆ ಮಾಂದಿ ತಲ್ ಇದ್ ಮಾಂದಿತ್ತ ಭಿ ತಸಲ್ಲಿ ಆಸಿ ಹತ್ತು ಕಿ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಬಾರತ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜೋ ಭಿ ಪಿಜ್ಜ ವನ್ ತೋಲೈ ಅದ್ಪೂರ್ವ ಸಚ್ಚೋ ಪಸಿತಲ್ ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತ ಲುಡಿತ್ ಇಂಗ ಮಡ್ ಫೋನೆಸಿಯಾ ತ ಖಿಲಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನ್ಯಾಯ ತ ಬಾರತೆ ವಿಚಾರಿ ಕಮ್ ಇದ ನ್ಯಾಯ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ವೋಡ್ ಸಬ್ ಜನ ಲೋಡೂನ್ ಗುಲಾಮ್ ಬನೆಕ್ಸಿ ಮುಂಸಿಸಿ ತೋಡ್ ಬಸ್ ಇದನ್ ಲೈ ಹಿ ಐಲೆ ಬಲ್ ಕಿ ಇದ್ ನ್ಯಾಯ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಸಂಗ್ ನೆ ಜೋ ಕಿ ರಾಜೆ ಖುಷಿ ನಿಯಮ ತೆ ಬನೆ ಮಾಸಿ ಮತ್ತ ಅದನ್ ಐಲ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಖಿಲಾಪ್ ತೆ ಹೈ ಸೋರ್ ತೋಳ್ ರಾಜಲ್ ಹೇ ರಾಮ್ ದಾವುದ್ ತೋಲ್ ಸಚ್ಚೋ ದೋಸ್ತ್ ಮಂಜಿ ತೋಲ್ ಯೊಳಕ್ನ ದೋಸ್ತಿ ಖೂಬ್ ಜಾದಾ ಮಂಜಿತ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಉಂಡೆ ಯಹುದಾನೋಲ್ ಬೋಲೆ ಭಿ ರಾಜಲ್ ಫೋನೆಸಿಯನ್ ಪರ್ರೋ ಬಪ್ಪೊಳೆ ಭಿ ಮುಕಾಬ್ಲಾ ಹಿಲೆ ಕೇವಳ ಪರಿಂಗ ಫೋನೆಸಿಯಾ ದೇಶ್ ಜೋಕಿ ಸಂಜೋತಾ ಆಸಿತ ಅದೇನ್ ಉರುಚಿಸಿತು ಪ್ಯಾರು ಭರಡಿ ತೆನ್ ಸೇಲಗ್ನಿತ್ ಆಮೋಸ್ತ ಕಿತಾಬ್ ತ ಉಂದಿ ಪಾಟ್ನ ನೋ ವಚನ್ ತೆ ಇದ್ ಲಿಖೆ ಮಾತ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಹೋನ್ ವನ್ಕಿತೋಲ್ ಕಿ ಸೋರ್ಕ್ನ ಮೂಂದ್ ಬಲ್ ಕಿ ನಾ ಲುಂಗ್ ಗುನಾ ನ ಕಾರಣ ತಲ್ ಅನ್ನ ಓಳ್ಕ್ನ ಡಂಡ್ ಹೈಲೆ ಛೋಡೆ ಕಿ ಕಾ ಬಾಳಿ ಕಿ ಓಡ್ ಸಪ್ತೋನ್ ಗುಲಾಮ್ ಬನೆ ಕಿ ಸಿಕುನ್ ಸದೋಮ್ ತ ಬಸ್ ತೆ ಕಿ ಸಿ ತೋಡ್ ಡೆಭಾಯಿನ್ ಲೇಕ ಜೋ ಕಿ ರಾಜಿ ಖುಷಿ ವಾಲೆ ಮಾದಿ ಆಸಿತಾಂಗ್ ಅದನ್ನ ಜರಾ ಬಿ ಖ್ಯಾಲ್ ಹೈಲೆ ಕಿ ಓಡ್ ಈಗ ವನ್ಕನ ಮತ್ತಲಾ ವಿಧೈ ಕಿ ಓಡ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಸಂಘನೆ ಸಂಜೋತಾ ಕಿಸಿ ತೋಳ್ ಅದ್ದೇನ್ ಉರುಚಿ ತೋಳ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ದಸ್ ವಚನ್ ತಲಿಖೆ ಮಾತ ಕಿ ಇದೇನ್ ಲೈ ಅನ್ನ ಶೋರ್ತ ರಾಜ್ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ರಾಜ್ಪಾಟ್ತೆ ಕಿಸ ಲಕ್ಕಿಕ ಒಣ ಬೋಳ್ಕ್ನ ರೋನ್ ವಾಡಿಂಗ್ ಬಸಂ ಕಿಸಿ ಚೀಕ ಮುನ್ನೆ ಅಸೂರ್ಯ ಸೋರ್ತ ಖಿಲಾಫ್ ಚಳಾಯ್ ಕಿತ್ತುಲ್ ನಬುಕದ್ನೆಸರ್ ಸೋರ್ತ ಪುರಾನೋ ನಾರ್ತುನ್ ಬರ್ಬಾದ್ ಕಿಸಿ ವಾಡ್ತುಲ್ ಇದನ್ ಅಂದಾಜನ್ 250 ಸಾಲ್ ನಬಾತ್ತೆ ಸಿಕಂದರ್ ಮಹಾನ್ ವಾತುಲೊಂಡೆ ಟಾಪುತೆ ಉಂದಿ ಖೂಬಿ ಅಚ್ಚ ವಾಲೆ ನಾರ್ತು ನುಡ್ತುಲ್ ತ ಸಬ್ಸೆ ಪೈಲೆ ಬೋಲ್ ಉಂದಿ ಪುಲಿಯ ಬನೆಗೆ ಸುತ್ತುಲ್ ಒಂಡೆ ಇದ್ರಂಗ್ ನೆ ಬೋಲ್ ಯಶ್ಕಲ್ ತ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾದಿಂಗ್ನ ಭಕ್ತ ಗಿರಿತುನ್ ಸಚ್ಚೋ ಸಾಬೀತ್ ಕಿಸಿ ಚಿತ್ತುಲ್ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ವನ್ಸಿ ಮತ್ತುಲ್ ಕಿ ಬೋಳ್ ಪೂರ್ವ ರಂಗ್ನೆ ಪುರಾನು ಸೋರ್ ತ ತೋಡಿತುನ್ ಭಿ ಕುರ್ಚೆ ಕಿಸಿ ಕುನ್ ಸಮುದ್ರ ತೆ ವಾಡ್ಸಿ ಸ್ಯಾನು ಸಿಕಂದರ್ ಇದ್ದೆ ಉಂದೆ ರಂಗ್ನ ಪುಲಿಯ ಬನೆಗ್ ಸುತ್ತುಲ್ ಒಂಡ್ಯಾತ್ ಪುಲಿಯ ತುನ್ ಪಾರ್ ಕಿಸಿ ಕುನ್ ಅಜ್ಜಗಾ ತೆ ಸೋಡಿಸಿ ಅತ್ತುಳ್ ಅಗ್ಗ ಮಠುಡಿ ತೋಳಂ ಕಿ ಒಂಡೆ ಅದನ್ನ ನಾಸ್ ಕಿಸಿ ಸಿತ್ತುಳ್ ಒಂಡೆ ಇದರಂಗ್ನೆ ಸೋರ್ತ ಆಖರಿ ಹಸಿ ಅತ್ತು ಒಂಡೆ ಆಮೋಸ್ತ ಮಾಂದಿಂಗ್ ಜೋ ಕಿವೋಲ್ ಪಹಲೇ ವನ್ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಅವು ಸಬ್ ಸಚ್ಚೋ ಮಾಂದಿಂಗ್ ಪಸ್ಸಿ ಅತ್ತು ಎದೋಂತ ಖಿಲಾಪ್ತೆ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನ ಓಡ್ಕ್ನ ಬದಲ ಎತ್ತಾನ ಈತಲ್ ಮನ್ಸಾತ ಕಾರಣ ಮಂಜಿತ ಬದಲ ಎತ್ತಾನ ಪಿಜ್ಜ ಅಸಲಿ ಮೂಲ್ ಕಾರಣ ಜಲನ್ ಕ್ಯಾನ ಹೈ ಎದೋಮ್ ಅಪ್ನೋ ಭಯನ್ಸಿ ಜಲೆ ಮಾಂದುಲ್ ಅಮ್ಮ ಠುಡಿ ತುಳಂ ಕಿ ಎದೋಮ್ ಎ ಸಾವ್ ತಲ್ ವಾ ತುಲೊಂಡೆ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಯಾಕೂಬ್ ತಲ್ ಪೈದ ಅತ್ತುಲ್ ಯಾಕೂಬ್ ಒಂಡೆ ಎ ಸಾವ್ರಂಟೆ ಜುಡುವ ಭಯಳ್ ಮಂಜಿ ತೋಳ್ ಯಳ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ತೋಳ್ ಟೂಡಾಲೋಳ್ ಮಂಜಿ ತೋಳ್ ಎದೋಮ್ ತ ರಾಜಧಾನಿ ಪೇಟ್ರಾ ಅತ್ತೇಮನ್ ಮುಲುಕ್ತೆಯು ಅದೇನ ಪೂರ್ವ ಸಾಮಾನ್ ಜಿತ್ತೋ ಭಿ ಕಳುಸಿ ರೇಮಾಸಿತ ಅದನ್ನ ಪೂರ್ವ ನಾಸ್ಕಿಸಿ ಚಿತ್ತೋಳ್ ಭೋಸರಾತ ಜಿತ್ತೋ ಭಿ ಹವೇಲಿಂಗ್ ಮಂಜಿತ ಅವನ್ ಬರ್ಬಾದ್ ಕಿಸಿ ತೋಳ್ ಎದೋನ್ ದ ಖಿಲಾಫ್ यूं सच्चो मां दिनु भी भतिक सिकुन पूरो सच्चो पसितु। उन बदला यतना मनसाता कारण उंडे अपनो भेड़ उन जलन न कारण तल बुन परो न्याय वातु। प्यारो दोस्ता लुड़िक इंगा मठ अमोनिड देश अमोन दा खिलाफ परमेश्वर ता न्याय तुनुर कम। यदि मठ ध्यान ते केंचकिरते इदमी कुन मालूम आयल की अमट बे लुगुस वलिस रहे मातुलम अमट इगड़ा शुरू की तम अदने बात ते फोनेसिया लुगुस वातम अदने बात ते पलिस्तिया लुगुस अवसियत्तम फिर इदने बात ते दक्षिण ते अदुम परो उन्डे इंगा अमोन परो वातुलम। अमोनिडा खिलाफ ते परमेश्वर ता न्यायता कारण मंजिता वोग न पड़ा भयानक पाप मंजिता। आमोस्ता किताब ता पहलु पाठता तेरा वचन ते यूं लिखे माता है कि ओड़पनो हत्तुन बड़े क्या ले गिलात न छवो वाले माइक न भी फिर चिरे किसी सी तोड़। अम्मो ने झना लोड़ यदन ढोडा ता पलिस्ती यानी कि दिन रूप तो खाक ने किनार ते बसीमा सी मत तोड़ वो इसराइल तोड़ अड्डाई पाड़ी वाले ई तोड़ लो गोड़ मंजी तोड़। प्यारो भाड़ी चंचे लखनित अरे मुन्ने इवन भी अमट करीता तुलम खिलाफ लड़ाई क्या ना लाई आराम संग ने मिले मासी हत तोड़ और गिलात ता जगा ते मंजी तोड़। इधर लड़ाई झगड़ा ता असली ईतल कारण अपनो रास्ता हद तुन बड़े क्या ना मंजी ता। आमुस्ता किताब अदना पहलू पाठता 14 वचन ते प्रभु मा कौन इहुन करश्चिरे मातुलई इदन लाई अन्ना रब मलुकता नार आसरा ते किस लकी का उंडे ईपी उना रोकनु भी मासीवाट का अमोनिया ना खिलाफ परमेश्वर ता इदे न्याय है। रब्बा उंदी महान मुलुक मंजीता उंडे अमोनता राजधानी मत्ता प्रभात ते इदेन नाम यूनानिड फिलाडे लफिया इरतुड़। नेड़े बखत ते अमाटे देन यर्दन ता राजधानी यर्दन मुलुक ना मुखिया ना नार इंजिसक मैतुलम अमोन ता पड़ुल तल अवसी यूं रहे माता है। नेड़े बखत ता यर्दन अजगत परो बसेमासी मत्ता अमट दूसरो राजा ना किताब ते इदन बारे ते हुड़ी तोड़म त्यौ पाप कुनु हुड़सी सके माई तोड़म जो कि वोड़क ना खिलाफ ते परमेश्वर ता न्याय तुन तत्तु। उन्हें दूसरो राजा ना किताब ते ही अदेना 8 पाठ ता 12 नि 13 वचन ते यूं लिखे माताई इदन बात ते हजेल एलिसन से पूछी गया तुल की ना वोल परमेश्वर बाड़ी आड़ी तुल है वोल इदन जवाब सी तुल इदन लाई कि ना कुन मालूम है कि इमा इसराइलों ने पर रो बड़ंग बड़ंग क्यान वाले ही की वोड़क ना बसे मातल वाले नारकनो इमा किस लक्की की अगर टोड़ जुवान कनो मानवाल उड़ुन वोड़ सब तुन इमा तलवार ते जिसे कुन हमला की वोड़क ना चुडोक चुडोक छवानु इमा नत्ता की उन्हें छवा वाले माइक नो इमा चिरे किसी वाट की हजेल वंग तुल की न्यूल परमेश्वर तो नहीं तले का हयुल बोल इच्छो पड़ोल हयुल की ईतल पड़ा काम तुन किसे सके माइनुल हेली साल वंग तुल कि परमेश्वर ना से वंग तुल की इमा आराम तुल राजल आसीदा की इदे ने जरा सो साफ रीति तल एलिसल हजियन से वंकतुल की मां वंकी तो नहीं की सिर्फ नहीं की ईतल काम किसी सकमाई तंग ही परिगा तो ई मां ईतल काम क्या ले हंतोनी हजल बिल्कुल ईतल ही काम की तुल अमाटी पे पढ़ाई झगड़ालू अंडे भयंकर मांदी न बारे ते पढ़े माई तुड़म ईता में करम वाले इसराइल औलाद न संग ने क्या नोल बोलवोड़क न चुडोक चुडोक छवा नु न चिस्या नोल उन्हें वोड़क झनिक नु अब न पीटून चिरे किस्तिया नोल इत पढ़ा ये भयंकर वाले अनि वरुतन वाले मांदी मंजीता अन इद गुना तालाई परमेश्वर अमोनिडून याने की वोड़ा न्याय की तुल अंडे मुन्ने परमेश्वर माकोन इहुन व्याचिरे मातोले प्यारु भैडी जैन से लगनित अंडे मुन्ने प्रभु जी माकोन वचन ने करता तोले की 11 वर्षा ना पहलो महीना ता पहलो दिया तुन परमेश्वर ता इद्वचन ना करुम अबतु ये मानवा ना औलाती सोरजो की यरूशलेम देश तबारे ते वंक तोले आहा आहा अनि इद इहुन देश तोड़ लोगोड़ा फाटक तले कमंजीता अद बिल्कुल ना सासियत्तु उन अदे न उजड़े मायन से अन्ना भरोपुरो आसिदा का इत कारण तल परमेश्वर दाव इहुन इंतो लई की ये सोर मुलुकती हुड़ा अन्ना निवा खिलापते यन उन इहुन की का की लई सों जाती निवा खिलापते इहुन तेदनु बहुन समुद्र तंग लहर तेदी तंग आई उंडेव सोर मुलुकता शहर ता दीवाल तुन अड़ुता तंग आई उंडे अदेना ऊंचो जगह नु उरस चिवाटा नु उंडे अन्ना अदन परोडल अदेना तोड़ी तुन खोरचिक्सी कुन अदन नंगो चट्टान किसी वाट का उंडे अद समुद्र ता नडुमता जाल तुन फैले क्या ना ही जगह आसी दाल बाड़ी के परमेश्वर दाव ना इस सच्चो मांदियान अंडे बोल जाते जाते तल छोड़े मासी दानोल उन्हें जो कि वो नंग म्याक भाटा ते आयो अब इन तलवार ते जिसी कुन जोक्सी वाटनोल आप ही आओ पुंजी ये तनो की अन्ना परमेश्वर आंधन बाड़ी की परमेश्वर दाव इहु निंतो लाई की होड़ा अन्ना सोर मुलुक ता खिलाप ते राजा ना अधिकार ते बाबुल मुलुक तोल राजल नबूकदनेस्सर कोडंग रथ सवार पड़ा भीड़ उन्हें झुंड न संग ने उत्तर दिशा तल अरिकुनवाई का उन्हें नीवांग जो म्याख बर्राते हुए अवेन वोल तलवार ते जिसी जोक्सीवा टनुल उन्हें नीवा खिलाफ ते कोट बने क्या नुल उन्हें पड़ा सख्त नियम तुन बने क्या नुल उन्हें ढाल तुन दाहता नुल उन्हें वोल नीवा शहर ते मदाना खिलाफ ते लड़ाई तंग हथियार नु ताकसुता नुल उंड नीवा ऊंचो जगह नु फरसा नाल अड़ुची जैसी जानुल प्यारो भैडी टन से लखनित उंड वो नंग कोडंग इच्चो आया नु की इमा अव्वे न धुर्रा उड़े ज्ञान से दबे मासिदा की उंड बपोड़ बोल नीवांग फाटक ने इहुन सोड़ी तानुल बहुन लोगोड़ नाका वाले नाटे ने सोड़ी तातोड़ी अद्वखत ते नीवा शहर त दीवाल सवार छकड़ांग उंडे कोडागाडा ना लिंग तल कसिंग सी लागसी दानू अंडे बोल अपनो कोडा ना ताप नल निवांग सब सड़क नू जार सिवाटा नूल उंडे निवा मुलुक ते मदान वालडून तलवार ते जिसी कुंजोक सिवाटा नूल उंडे निवांग ताकत तांग खंबांग याने की इवन धरती पर रो अड़ुता नूल प्यारो भैडित उन्हें मुन्ने प्रभु माकुन इहुन भी करश्चिरे मातो लई उन्हें लोग उन्नीवा धन दौलत तुन लूटे क्या नोड उन्हें नीवा धंदो तां चीज कुनु गुच्ची ये तनोड उन्हें उन्नीवा शहर ता दीवाल तुन अड़ुची से नोड उन्हें नीवा पड़ा अच्छा रोक नु उरुच्ची वाटा नोड उन्हें नीवा टोंगी गानी काट उन्हें सब चीज नु उन्हें धूप से आना चीज तुन भी ये ते फेंक किसी स्यानोड़ अंडे आना नीवांग वेसोड़ी नू वाराना बंद की का उन्हें नीवांग ने सुताना चीज कना लेंग फिर केंजा निपी अहले वानल उन्हें ना निकुन नंगो चट्टान तले का किसी सी का उन्हें इमा जाल तुन फैले क्या ना ही जगा आसिदा की उन्हें फिर निकुन बसल की नल बाड़ी किया ना खुद परमेश्वर ही इहुन वन तो ना प्रभु ना इदे सच्चो मांदियान। परमेश्वर दाऊ स्वर मुलुकतोन इहोन इंतो लाई की नीव अर्रा ना ले इंताल जब घायल इंसान कनारे माय नोड उन्हें नीव नुकसानी ही नुकसानी किया नोड ते अदबखत ते बड़ा समुद्र ता न डूमता टापू वाले जगह कसंग न लल्ले इन समुद्र ता किनार तोड़ सब मुखिया लोड़ अपनो अपनो राजगादी तलनीचो रैया नोड़ उन्हें अपनो अपनो दिकड़ी नो उन्हें पड़ा अच्छा दिसन वाले दिकड़ी नो रह चिकुन कसंगाना दिकड़ी कर रहा नोड़ उन्हें धरती पर रो उच्चिकुन जरा जरा देर ते कसंगा नोड़ उन्हें निवा कारण तल अचंबो आए नोड़ उन्हें वो निवा बारे ते किल्पे मायना वे छोड़ी बने किसी गुन्नी से वन कनोड़ की हाय डोंगा नू ताकसू तान वाल लड़ा बसे की तल वाले हाय अधेन बड़ाई की तल वाले नाटे जो की समुद्र तन डूमते मदान वालेड़ा संग ने पढ़ाई शक्ति वाले रहे मातू उन्डे सब टीके मायन वालेड़ा वरुत्तन वाले मारबन जीता इमा बहुन नाशातो नी नीव अर्रा ना दिया अद नीटी पड़ंग ऊंचो जगं कसंग सी लाक्सीदानू उन्डे नीव हत्ता के मदाना कारण तल समुद्र तल सब टापू यानी की ऊंचो जगं खबरे मासीदानु बाड़ी के परमेश्वर दाव इहुन इंतो लाई बपोड़ा ना निकुन सुनसान नाकना लेका उजड़ेगी का उन्हें नी परो पड़ा समुद्र तोन तरुका उन्हें इमा गहरो यते मड़ुंसिदा की प्यारो भाईड़ जन से लखनिट अने मुन्ने प्रभु जिमा कुन इहुन वैश्चिरे मातो लाई आपी गड्डा ते उन्हें अरन वालेला संग ने अना निकुन भी पुरानो लोगोड़ा संग ने रहचिसी का उन्हें गड्डा ते उन्हें अरन वालेला संग ने निकुन भी निचोड़ा पाताल ते इर्सिकुन जुन्नो काल तंग उजड़े मातल वाले जगंग लेका किसी सी का इगा तक की इम्मा फिर हल बसे माई की उन्हें नाई जिंदगी ता लोग ते बेने जगह निकुन पुट्टल उन्हें अन्ना निकुन घबरे क्या ना कारण बनेगी का उन्हें इम्मा वायन वाले दियंग ने हल मंदा की बल की पिड़का न बातते भी नीव पता अल्लाग नल प्रभु परमेश्वर ता इदे सच्चो मान दियान प्यारो भैरी टन से लखनेट इंगा मावा ने टाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सब तुन बरका से दे
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माँ कुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन किंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट माँ से इद पताते संपर्किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 19-02 बेजन बाग नागपुर नालुंग 00-04 महाराष्ट्र